आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. पीएम गतीशक्ती अंतर्गत नेटवर्क नियोजन गटाचे 89 बसकेन काल रस्तो रेल्वे आनी मेट्रो क्षेत्रांतल्या मुखेल मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे मुल्यांकन केले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आज आसामान साबार उदरगत प्रकल्प सुरू करतले. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था इस्रोन उपग्रह प्रक्षेपणांतल्यान सुमार 143 दशलक्ष अमेरिकी डॉलर परकी येणावळ मेळयल्या. प्रधानमंत्री सूर्यघर येवजणे खाला महाराष्ट्रान देशान दुसरे स्थान मेळयलां. आज संवसारीक गिरायक हक्क दीस. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीच्या फायनलींत आज मुंबय इंडियन्स आनी दिल्ली कॅपिटल्स हांचे मदीं खेळ जातलो. आतां पुराय खबरो. पीएम गतीशक्ती अंतर्गत नेटवर्क नियोजन गटाचे 89 बसकेन काल रस्तो रेल्वे आनी मेट्रो क्षेत्रांतल्या मुखेल मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे मुल्यांकन केले. ह्या गटान 8 प्रकल्पांचे मुल्यमापन केले. तातूंत 4 रस्ते, 3 रेल्वे आनी 1 मेट्रो प्रकल्पाचो आस्पाव जाता. तातूंत मेघालयांतल्या NH-62 दारुगिरी ते डालू विभागांतल्या सध्याच्या रस्त्याची 2 पदरी महामार्गान उदरगत करपाचो आस्पाव जाता. रेल्वे मंत्रालयाच्या 32 किलोमीटर लांब ब्राऊनफील्ड प्रकल्पान मुंबय पुणे सोलापूर वाडी चेन्नय मार्गाचेर प्रवासी आनी मालवाहतूक येरादारीच्या वाडट्या गरजांचेर उपाय काढला. राजकोट मेट्रो प्रकल्प हो ग्रीनफील्ड शारी येरादारी उपक्रम आसून ताचो हेत आसा गुजरातांतल्या राजकोट शारांत गर्दी उणी करप आनी वाहतुकीचें एक शाश्वत साधन प्रदान करप. ह्या उपक्रमांक लागून रसद कार्यक्षमताय वाडटली, प्रवासाचो वेळ उणो जातलो आनी ह्या वाठारांनी म्हत्वाची सामाजीक आर्थिक क्रियाशीलताय निर्माण जातली अशी अपेक्षा आसा अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयान सांगला. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आज आसामान साबार उदरगत प्रकल्प सुरू करतले. काल सांजवेळा ते गोलघाटाक पावले. शाह गोलाघाट जिल्ह्यांतल्या देरगावान मुखेलमंत्री हिमंत बिस्वा शर्मा आनी केंद्रीय बंदर जहाज येरादारी उदका मार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांच्या हजेरीन अत्याधुनीक लचित बारफुकन पुलीस अकादमीचे उक्तावण करतले आनी पुलीस अकादमीच्या निवासी प्रकल्पांचो बुनयाद घालतले. घरमंत्री दनपारा मिझोरामाक भेट दितले आनी आसाम रायफल्स बेस आयझोलांतल्यान जोखाव सांगान स्थलांतरीत करपाच्या सुवाळ्याक हाजीर रावतले. शाह फाल्यां कोक्राझार जिल्ह्यांतल्या दोतमा हांगा जावपी ऑल बोडो विद्यार्थी संघटनेच्या 57 वर्सुकी परिषदेंत उलोवप करतले आनी उपरांत ईशान्य राज्यांतल्या 8 ईशान्य राज्यांच्या मुखेलमंत्र्यांबरोबर गुवाहाटींत ईशान्येक नव्या गुन्यांवकारी कायद्यांची अंमलबजावणी करपाचो नियाळ घेतले. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था इस्रोन उपग्रह प्रक्षेपणांतल्यान सुमार 143 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स परकी येणावळ मेळयल्या. फाटल्या 10 वर्सांत इस्रोन वट्ट 393 विदेशी आनी 3 भारतीय उपगिऱ्यांचे प्रक्षेपण केला अशें अंतरिक्ष खात्यान सांगला. जानेर 2015 ते डिसेंबर 2024 मजगती हे उपग्रह इस्रोच्या PSLV LVM-3 आनी SSLV प्रक्षेपण वाहनावरवी यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्यात. अमेरिका, ब्रिटन, सिंगापोर आनी जायत्या विकसीत देशांसयत 34 देशांचे उपग्रहांचे इस्रोन प्रक्षेपण केला. अमेरिकेचे वेपार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर हांचे कडेन परस्पर सकारात्मक द्विपक्षीय वेपार कराराचेर फळादीक चर्चा केल्या अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी सांगला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत गोयल हांणी सांगले, हे संबंधी सरकाराची पद्दत इंडिया फर्स्ट, विकसीत भारत आनी व्यापक रणनिती भागीदारीचेर आदारीत आसा. फाटल्या सप्तकांत गोयल हांणी वॉशिंग्टनाक भेट दिवन अमेरिकेच्या वाणिज्य आनी उद्देग मंत्र्यांकडे वेपाराच्या मुद्द्यांचेर उलोवणी केली. भारत आनी अमेरिकेची द्विपक्षीय वेपार करार करपाची येवजण आशिल्ल्यान हो संवादूय म्हत्वाचो. इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज तामिळनाडूच्या एका दिसाच्या भेटे निमतान चेन्नय शाराक भेट दितले. वैष्णव तिरुवल्लूरांतल्यान जेटवर्क इलेक्ट्रॉनिक्साच्या नव्या परिसराचे उक्तावण करतले. तशेंच हायपरलूप पॉडाक भेट दितले आनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT थायूर कॅम्पसांतल्या पंगडा कडेन संवाद सादतले. वैष्णव इनोव्हेशन सेंटराकूय भेट दितले. स्पेसएक्स आनी नासान अमेरिकन अंतरिक्ष यात्री सुनीता विलियम्स आनी बूच विलमोर हांकां आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रांतल्यान परतून हाडपाचें मिशन सुरू केलां. सुनीता आनी बूच 9 महिने अंतरिक्ष केंद्रांत अडकून पडल्यात. क्रू 10 मिशनाचेर ड्रॅगन अंतरिक्षान व्हरपी Falcon 9 रॉकेटचे काल राती प्रक्षेपण झाले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि DJ उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द EDM चॅलेंज. नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाडयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारीक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
प्रधानमंत्री सूर्यघर येवजणेखाला महाराष्ट्रात देशात दुसरे स्थान मिळेला. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांनी ही माहिती सोशल मीडियाचे दिली. महाराष्ट्रात हे येवजणेखाला 1,92,936 सौर वीज प्रकल्प स्थापन करून ही सुवात मिळेली. ही येवजण फाटल्या वर्षा 13 फेब्रुवारीक सुरू झाली आणि 10 मार्च मेरेन देशात 10,09,000 सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्या. या उपक्रमात महाराष्ट्र सक्रियपणान योगदान दितले असे फडणवीस हांनी सांगले. हे येवजणे खाला 2026-27 मेरेन 1 कोटी कुटुंबांक सौर ऊर्जा दिवपाचे लक्ष्य आसा. 24 जानेवारीक महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातल्या आयुध कारखान्यात झालेल्या स्फोटा संबंधी 4 अधिकाऱ्याआड केस नोंद झाल्या. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही घडणूक मशिना आणि हेर भाग दुरुस्त करताना चूक झाल्यान घडली. या स्फोट घडणुकेन 9 जणांक मरण आयले आणि 4 जखमी झाले. देशातल्या खण क्षेत्राक चालना दिवपाच्या हेतान खण मंत्रालयान गोय सरकारच्या सहकार्यान उत्खनन परवान्यांच्या पहिल्या लिलावाची सुरुवात केली. केंद्रीय कोळसो आणि खण मंत्री जी किशन रेड्डी आणि गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आणि गोयातल्या एका कार्यावळीत या उपक्रमाचे अनावरण केले. या लिलावान दुर्मीळ पृथ्वी घटक जस्त तांबे आणि हिरे यासारख्या महत्वाच्या खणिजांचा आसपाव आशिल्ल्या 13 परवाना ब्लॉकांचेर भर दितले. हे पारदर्शक ऑनलाईन बोली प्रक्रियेचा हेतू पद्धतशीर संशोधनाक गती दिवप आणि खनिज आयातीचेर भारताचे अवलंबन उणे करप. तसेच या कार्यावळीत एआय हॅकेथॉन 2025 उक्तावण झाले, जे कृत्रिम बुद्धिमत्तेवरवी खनिजांक लक्ष करपाचो अभ्यास करतले. या कार्यावळीत खासगी क्षेत्रातल्या सहभाग प्रोत्साहन दिवपा खातीर 3 खासगी संशोधन एजन्सीक प्रमाणपत्र दिली. आदलो केंद्रीय बँकर मार्क आर्नी कॅनडाचे नवे प्रधानमंत्री झाल्यात. 59 वर्षा पिरायेच्या कारणी हांणी प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो हांची सुवात घेतल्या. ट्रुडो 9 वर्सा कॅनडाचे प्रधानमंत्री आशिल्ले. किंग चार्ल्साची वैयक्तीक प्रतिनिधी गव्हर्नर जनरल मेरी सायमन हिणे काल ओटावान कारणी हांका 24वो प्रधानमंत्री सोपूत दिलो. सोपूत घेतले उपरांत कारणी हांणी सांगले, कॅनडा केन्नाच अमेरिकेचो भाग जावचो ना. आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडींग महोत्सव 19-23 मार्च मेरेन केरळांतल्या कोलालामुड वागामोन हांगा जातलो. 11 देशांतले 86 जण भाग घेतले. 5 दिसांची ही कार्यावळ केरळा एडव्हेंचर टुरिझम प्रमोशन सोसायटीन ऑरेंज लाईफ पॅराग्लायडींग स्कुलाच्या सहकार्यान घडवून हाडल्या. तातूंत प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय टॉप लँडींग एक्युरसी कप सयत 6 स्पर्धात्मक विभाग आसतले. आज संवसारीक गिरायक हक्क दीस. दर वर्षा 15 मार्चाक गिरायकांचे हक्क आणि संरक्षण हांच्या समर्थनाच्या गरजेची याद करून दिवपा खातीर हो दीस मनयतात. तसेच सगळ्या गिरायकांच्या मुळाव्या हक्कांक प्रोत्साहन दिवप आणि त्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करपाची संद दिवपी हो दीस. संसारीक गिरायक हक्क दीस 2025 विषय असा, शाश्वत जीवनशैली खातीर योग्य बदल. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीच्या फायनलींत आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हांचे मदी खेळ जातलो. सांजवेळा 7:30 वरांचेर मुंबईच्या ब्रॅबॉर्न स्टेडियमाचेर ही मॅच सुरू जातली. मॅग लॅनिंगांच्या फुडारपणाखाला दिल्ली कॅपिटल्सान 8 मॅचींतल्यो 5 मॅची जिखल्या. दिल्ली कॅपिटल्स पॉईंट कोशकान पहिल्या सुवातेर पावून दिल्ली कॅपिटल्स फायनलीन पावला. दिल्ली कॅपिटल्साची शेगीत 3री फायनल. या पंगडाक अजून चॅम्पियनशीप मिळू ना. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. पीएम गतीशक्ती अंतर्गत नेटवर्क नियोजन गटाचे 90वे बसकेन काल रस्तो रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रातल्या मुखेल मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन केले. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आसामान साबार उदरगत प्रकल्प सुरू करतले. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था इस्रोन उपग्रह प्रक्षेपणातल्यान सुमार 143 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स परकी येणावळ मिळयल्या. प्रधानमंत्री सूर्यघर येवजणेखाला महाराष्ट्रात देशात दुसरे स्थान मिळयला. आज संसारिक गिरायक हक्क दीस. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीच्या फायनलींत आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हांचे मदीं खेळ जातलो. आणि इतल्या राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजवेळा 6:30.